chinimandi.com podcast.
सिसवा साखर कारखान्याने भागवली 3.60 करोडची थकबाकी. आयपीएल साखर कारखाना सिसवाने जिल्ह्यातील ऊस शेतकऱ्यांचे 3.60 करोड रुपयांचे देय भागवले आहे. यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर अजूनही शेतकरी उर्वरित 7.43 करोड रुपयांचे देय कधी मिळेल याची वाट पाहत आहेत. विभागाकडून नियमितपणे थकबाकीबाबत जबाबदार व्यक्तींशी चर्चा केली जात आहे. आयपीएल साखर कारखाना सिसवाकडून गेल्या गाळप हंगामामध्ये 95.98 करोड रुपयांच्या ऊसाचे गाळप झाले होते. त्याच्या सापेक्ष यापूर्वी 84.95 करोड रुपये दिले. 15 मार्च पर्यंत ऊसाचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळालेल्या या थकबाकीमुळे त्यांना दिलासाही मिळाला आहे, पण उर्वरित देय 7.43 करोड रुपये कधी मिळतील याच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा ऊस अधिकारी जगदीश चंद्र यादव यांनी सांगितले की कारखान्याकडून उर्वरित ऊसाचे पैसे दिले जात आहेत. याबाबत कारखान्यातील जबाबदार अधिकाऱ्यांशी चर्चा केली जात आहे.